कानी भाऊ बहिणीचे ऐकून कानी येत भरून डोळ्याला पाणी हो येत भरून
भैणीचा जीव येडा हो भाऊला इथे आड्या मारे कपळाला
कपळाला जी आनंदी
हो कुठून आले औदासा घर माझ बुडवाला
अरे वा
आणि बायको बोले तिच्या नवऱ्याला काढून द्यावा तुमच्या बहिणीला
बहिणीला जी आनंदी
हो दुष्काळ पडला होता तिच्या गावाला
अरे
हो तीन मुलं तिच्या वंशाला हो कस लिवलं तिच्या दैवाला चालली भावाच्या गावाला
गावाला जी
झाला
हो रे राजा हो राजा रे सीताजी
बहीण म्हणाली,
काय म्हणाली,
माझा वडील भाऊ
हा
त्या गावाला आहे,
हा
मी भावाच्या गावाला जाती,
बरं
तीन मुलं माझ्या वौसाला आहे,
शबाल
तिथं जाणार,
हा
भावाकडून काहीतरी शिला घेणार, मुलाला खाऊ घालणार,
बरोबर
बहीण काय बोलल्या त्या मुलाला,
हा
मुलांनो
बोला,
हो भावाच्या गावाला जाऊ भावाला त्या मागणी करू
करू
हो बहीण गेली होती भावाच्या गावाला,
अरे वा
भाऊजाईने दुरून नरीन व्हायला पाहिलं,
बरोबर
तिच्या कपाळाला आड्या मारल्या, ती म्हणाले की हे औदास कुठून आली माझ्या घरी,
बरोबर
तिच्या नवऱ्याला म्हणती महाराज
बोला
तुमच्या बहिणीला कधी नाही काढून दिलं,
बरं
ती माझ्या माहेरला निघून जाणार,
बरोबर आहे
बायकोची हो बोली ऐकून पांड्याचा क्रम झाला, काहीतरी पैसे वगैरे मागती,
बरं
परत माझ्या गावाला येती,
हा
मुलांना काहीतरी खाऊ घालती,
बरं
भावाच्या गावाला गेली होती,
हा
भावाला म्हटली
बोला
दादा
बोला
माझ्या गावाला दुष्काळ पडला होता,
बरोबर
म्हणून आली मी तुझ्या गावाला,
आलेली
भावजाने दुरून नणिनबाईला पाहिलं, ती म्हणाली की तंडळीन माझ्या घरी आली, महाराज आताची आता कधी नाही कळणार, तो माझ्या जीवाला काही ना काही करून घेणार आणि माझ्या माहेराला निघून जाणार. तेवढा त्याने शब्द ऐकला. आजकाल जमान्यामध्ये बहीण प्यारी नसते, आईबाप प्यारी नसतं, बायको प्यारी असते. तो म्हणाला राणी तुझ्या जीवाला काहीच घाबरू नको, आताच्या आता माझ्या बहिणीला मी काढून देतो. बायकोची पूजा ऐकली आणि बहिणीला पाच लात हाणल्या. बहिणीला म्हणाला की ताई माझ्या घरात राहू नको, आताच्या आता तू निघून जा. ती म्हणाली की दादा नाही, तीन मुलं माझ्या संगतीला आहे, तीन दिवसापासून अन्न आमच्या पोटाला नाही. मुलं बोललं हो करे त्यांच्या कामाला, तीन दिवसाचा उपास मामा आमच्या का पोटाला. चालता चालता भया जंगलात गेले. ती बहीण काय म्हणाली,
जगी असला नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण पाई. जगी असला नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण पाई.
त्याच्या पायामध्ये नव्हतं. ते मुलं म्हणाले आई आमचे पाय जळा लागले. आई काय करावं, आपल्या गावाला वनवास नाही पडला असता, हा वनवास आपल्याला घडला नसता, काय करावं आई. सगळी असला नाही आज मला आई, सोडून गेले मधला मला कोण नाही.
असला नाही आज मला आई,
रामाला चिंता पडली महादेवाला ओ पुढे कसा प्रकार झाला ओ एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला बाईची कमल बोला ओ उडी मारली तापी माताला ओ तीन मुल टाकले तळ्याला चौथी माता सांगतो तुम्हाला तीन पड उडी मारली तापीला महादेव शंकर बसाई झाला चालून गेला त्याका तळ्याला हो एक भुई सांगतो तुम्हाला भुई तो चालला माशे धरण्याला टाकलं त्याने तापीला हो तिथं अटकल एका जळाला भुई विचार करे परणाला तीन मुलं होते जायला तिसरी काय माता सांगतो तुम्हाला माझ्यावर शंकर बसाई झाला त्याका मुलांना त्याने का पहिले त्याका बाईला हाताची साया सोडी का त्याला जिवंत झाले तापी माताला जिवंत झाले त्याका काटाला पुढे कसा प्रकार झाला होते त्या वनवसाला चालता बोलता हलते हो तापी माताला ऐका चैत्र मास होता उन्हाळ्याला हो मुलं बोले हो त्यांच्या आईला हो लागले आहे आमचे पाय जळण्याला तीन दिवसाचा उपास पोटाला लागले आई भूक आमच्या पोटाला हो माता बोले त्या का मुलांना हो पाणी दिसत नाही आजूबाजूला चालता बोलता गेले त्या तापी माताला मुलं म्हणाले आई बोला हातपाय धुतो आणि जेवणाला बसतो हातपाय धुवून आले जेवण करायला बसले लागली होती आई गाच्या गौऱ्या सोडायला गौऱ्या निघल्या तर मुलं अन्न म्हणून खायला लागले पुढे कसा प्रकार झाला हो लागले मुलं गौऱ्या खाण्याला अन्नाचा उपजा शिरला पोटाला हो काय खाण त्यांच्या माताला होते मुलं तिने तापीला
पडली होती तापीला
काय भगवती व करणी सांगाला माझ्या व शंकर वसाय झाला जिवंत केले त्याचा बोलाला जिवंत केल ते चौगा जणाला
मी मुलं सांगतो तुम्हाला
चौथी आणि त्यांची माता का बोला हो पुढे कसा प्रकार झाला कसं लिहिले त्यांच्या दैवाला
देवाचंच रूप होत ते रूप त्याने खरोखर तिला दाखवलं नाही तिचं मत बघितलं बाई तुला कसा काय टाइम पडला ती म्हणाले की बाबा मी भावाच्या गावाला गेलती भाऊजाईन मला बाकरी म्हणून सुनी गौऱ्या बांधून दिलत्या काय सांगावं दादा गौऱ्या बांधून दिल्यानंतर माझ्या मुलांनी बाकरी म्हणून सुनी गौऱ्या खाल्या मग मी त्याग आला मला म्हणून मी मुलं तापी माताला फेकले होते
हो काय सान महादेवाला ये रामा अरे हो टाकली बाईच्या खोलीला
हो बाईच्या खोलीला
हो सोन्याची हो विटका टाकली बाईच्या खोलीला
हो बाईच्या खोलीला
चालून गेली गावाला पुढे प्रकार झाला
हो
भांडली तिच्या काही गावा
हो तिच्या
काही महादेवानी कसा अवतार बदलला होता तसा त्यांचा अवतार बदलला बहिणीनं भरपूर कमवून घेतलं तीन तालाची माळी बांधली मग दुष्काळ कुठे पडला
हो दुष्काळ पडला होता मग भाऊ जायच्या का गावाला मग पडला हो भावाच्या गावाला
आईचा
सराप बहिणीचा सराप आणि भावाचा सराप तर बापाचा सरापला बेकार असतो त्याने बहिणीला गौऱ्या भांडून दिल्या भाऊजाईनं मग त्यांना शेवट अन्न भेटलं नाही अन्न 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 करताना त्यांचा एक प्राण चालला होता
ओ भाऊ बोललं व कर त्याच्या काय बाई बोला दुष्काळ पडा आपल्या गावाला जाऊ बहिणीच्या गावाला
हो
सौग माई लेकर तळ्यामध्ये पहिले होते महादेव शंकर तिथं गोसाई झाला त्या मुलांना आशीर्वाद दिला जिवंत केले काय भगवानचे करणे असावं त्या बाईला म्हणाला बाई तुझ्या गावाला दुष्काळ पडला आशीर्वाद देतो आणि सोन्याची विकार तिच्या खोळीत टाकतो जा आणि मुलांना आनंदात कपडे लता घे घर बांध आणि व्यवस्थित राहा तिथं गेले तिच्या गावाला तीन तालाची मारी भांडली धन दिव्या तिच्या घरात भरपूर भगवानची करणे सांगायला काय झालं
दुष्काळ पडा होता भाऊजाच्या बहिणीच्या गावाला
कुठं पडा होता बहिणीच्या गावाला पडल्यानंतर कुणाच्या गावाला दुष्काळ पडा भाऊच्या गावाला तो म्हणाला त्याच्या बायकोला राणी शेवट आपल्याला कुठं जागा नाही बाप वारला आई वारली शेवट एकटीच बहीण आहे बहिणीच्या घरी जातो आणि तिला काहीतरी मागणी करतो
चालून बहिणीच्या गेला घराला रे हो रामा बहिणीच्या गेला घराला हो रामा
पहिली बहिणीची काय होती झोपडी होती झोपडी आणि तीन तालाच्या मारीवर गेली शेवटी माणसाचा घटकाचा भरोसा नाही पाण्याचा बुडबुडा
धन माझा दौलत माझं मारी माझी पैसा माझा काहीच कामच नाही शेवटी
ठिकाण्यावर राहतो
हो चालू न गेला तो काही बहिणीच्या गावाला तालाच्या माडीवर हाका मारे भावाला होतील तालाच्या माडीवर हाका मारे भावाला हो इकडं तिकडं भाऊ लागला लाडक्या बहिणीला त्यांच्या दैवाला
कल्पना भाऊजाईच्या गावाला
हो रामा
भाऊ काय म्हणतो त्याच्या पत्नीला राणी आपल्या गावाला दुष्काळ पडला आपण असं करू बहिणीच्या गावाला जाऊ स्वयंपाक कर घरी बांधून घेऊ आणि बहिणीच्या गावाला जाऊ
हो कसं लिहले त्यांच्या दैवाला हो रामा त्यांच्या दैवाला हो रामा राजा
ऐकाच्या चैत्र मासून आला
हो रामा राजा
चालता आणि बोलता बोला
हो रामा राजा
चालू लागले होरवडाला एक नदी होती बाजूला
हो रामा राजा रे
बोले तिच्या नवऱ्याला
हो रामा
राजा सांगू महाराज तुम्हाला
हो रामा
हो चालू चालू जीव थकला
हो रामा
भूक लागले माझ्या पोटाला
हो रामा
लागले भाकर काही सोडण्याला
हो रामा
काय भगवानची करणी तिनं नणीबाईला गौऱ्या भांडून दिल्या होत्या महादेव पार्वतीने चिंता केली तिनं असं केलं तर हिला बी असं करायलाच पाहिजे लागली भाकर सोडण्याला भाकरी म्हणून तिथं काय झालं गौऱ्या झाल्या भाकरीच्या गौऱ्या झाल्या ती म्हणाली महाराज आपण तर पाच भाकरी भांडून आणल्या होत्या पाच गौऱ्या कसका झाल्या तू म्हणाला राणी आपल्या हा कर्माची फेड आपण करत आहे
हो अन्नाचा उपदास शिरला पोटाला लागले ते पण जाऊया खाण्याला त्याच्या बायकोला
हो रामा राजा
बहिणीचं घर जवळ आहे बहिणीच्या घरी जाऊ आणि बहिणीला काहीतरी दोन गोष्टी सांगू
चालून बहिणीच्या गेला वाड्याला हो रामा राजा
इकडं तिकडं भाऊ लागला
हो रामा राजा
बहिण तीन तालाच्या माळीवर न त्या दोघांना बघते. माझा असा वनवास केला, यांचाही वनवास केल्याशिवाय राहणार नाही मी. तिनं तालाच्या माळीवर न त्याला आका कशी मारते. अरे बंधू राजा, कसा वनवास दिला होता मला, आता आला ना माझ्या दाराशी. हो चालून चालून गेली होती हो त्या जगा गावाला,
हो जगा गावाला राजा.
हो भाऊजाईने गौऱ्या बांधून दिल्या हो त्या जगा बाईला. हो रे भावानी बहिणीला पाहिलं तीन तालाच्या माळीवर, तो कसं म्हणतो ताई. ती म्हणाली, अरे पापी चंडाळा, तू माझ्या घरी येऊ नको, माझ्या दाराची पायरी सुद्धा चढू नको.
बरोबर
आहे, जसा आला तसा वापस निघून जातो. म्हणाला, ताई तुझ्या पाया पडतो पण मला जागा दे. बहीण बोलल्या, त्या का भाऊवाला,
हो राजा
राहू नको माझ्या वाड्याला.
हो
सांगतो तुला,
हो रामा
मोल मजुरी करायला लागले.
बरोबर,
शेतकरी तरी किती देणार, शेतकरी तरी किती देणार. शेवटी तो राबून घेतो, काम धंदा केल्याशिवाय राहू देत नाही, शेवटी काढून देतो.
पुढे कसा प्रकार झाला रे हो रामा राजा,
पुढे कसा प्रकार झाला
हो
भया जंगलाला.
हो रामा राजा
कपडे मिळाला त्यांच्या अंगाला.
हो रामा राजा
अन्य मिळाला त्यांच्या पोटाला.
हो रामा राजा
बहिणीचा आशीर्वाद नाही बेकार असतो. हो कसं लिहिलं त्याच्या दैवाला.
हो रामा राजा
चालून गेले दुसऱ्या देशाला.
हो रामा राजा
लिहिलं त्यांच्या दैवाला.
हो रामा राजा
हो जय आले त्या का बहिणीला, लागली त्या का पाण्यात आला.
हो रामा राजा रे राम राजा, हो बहिणी रामा रे गिरवलाली,
इकडं तिकडं पाहू लागली त्याला.
हो रामा राजा
शेवट दया आली बहिणीला.
हो रामा भावाला रामा राजा
चालून गेल्यो भया जंगलाला.
हो रामा राजा
बसलेले होते त्या झाडाला.
हो रामा राजा
तुमची भावाला काय म्हणते.
काय म्हणते
दादा, जेवण बहिणीला दया येते. दादा चल तुला माझ्या घरी घेऊन जाते. येऊन गेले तिच्या वाड्याला.
हो रामा राजा
येऊन गेले तिच्या वाड्याला.
हो
बायकूला.
हो रामा राजा
तिला नको ठेवू माझ्या घराला.
हो रामा राजा
वाटीचा भाऊ म्हणते मी तुला, दया शेवट आली भावा की माला.
हो राम राजा रे
काढून दिली वनवसाला.
हो रामा राजा
आपतू आपतू बाईचा प्राण गेला.
हो रामा राजा
बाईला घुबडीचा जन्म दिला.
हो रामा राजा
बहिणीने काय केलं? शेवट भावाचं दुसरं लग्न करून दिलं.
काय राजकर्त्या गावाला
हो रामा राजा,
तिथून पवाडा गेला शेवटाला
हो रामा राजा.
पवाडा म्हणणार सांगतो तुम्हाला
हो रामा राजा.
अशोक जाधव म्हणतो पवाड्याला बाबूराव भाऊ त्याच्या जोडीला
हो रामा राजा.
हो रामा राजा, त्यांचे का वडील सांगतो तुम्हाला
हो रामा राजा.
देवराम जाधव म्हणावे त्याला
हो रामा राजा.
हो आमचं राहणं अजंगावाला सांगतो मालेगाव तालुक्याला
हो रामा राजा.
नाशिक राजा जिल्ह्याला
हो रामा राजा,
इथून पवाडा गेला शेवटाला
हो रामा.